Übung 1. Sie hören nun Vokabeln auf Hindi. Bitte übersetzen Sie diese auf Deutsch.
मैं चेकआउट करना चाहता हूँ।
Ich möchte auschecken.
जाना।
Abreisen.
रहना।
Aufenthalt.
सामान।
Gepäck.
सामान की ट्रॉली।
Gepäckwagen.
चेकआउट समय।
चेकआउट साइट।
टैक्सी।
टैक्सी।
Übung 2. Hören Sie jetzt ein Wort oder eine Redewendung auf Deutsch und übersetzen Sie diese auf Hindi.
Ich möchte auschecken.
Main check out karna chahta hu.
Abreisen.
Jana.
Aufenthalt.
Rehna.
Gepäck.
Saman.
Gepäckwagen.
सामान की ट्रॉली।
चेकआउट साइट।
चेकआउट समय।
टैक्सी।
टैक्सी।